93.5 रेड एफएम वर 7:30 झाले. डॉट मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. आय एम मॉर्निंग नंबर वन मध्ये थॉट ऑफ द डे ची वेळ झालेली आहे. थॉट ऑफ द डे मध्ये एकटं चालणं बरं असतं, चांगलं असतं कधी कधी. म्हणजे भले तुम्ही एकटे चालत असाल नो प्रॉब्लेम, पण त्या लोकांच्या सोबत चालणं खूप जास्त घातक ठरू शकतं जी लोक तुमच्या प्रगतीच्या आड येतात. म्हणजे तुम्हाला नको त्या मार्गाला लावणारी मंडळी, तुमची खोटी स्तुती करणारी मंडळी, या सगळ्यांचा त्यात समावेश होतो. त्यामुळे भले एकटे राहा पण अशा लोकांपासून दूर राहा. बट ॲट द सेम टाईम शिकणं गरजेचं आहे प्रत्येक व्यक्तीकडून. त्यामुळे शिकत राहा सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम वर. पिंगा फ्रॉम बाजीराव मस्तानी. एन्जॉय सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते राहा.